सर, मी अर्चना बोलते ब्रांच स्कीम मधून. सर, तुमची एन्क्वायरी होती आमच्याकडे फ्लॅट साठी. मी परांजपे स्कीम मधून बोलते सर, तुमची काय रिक्वायरमेंट आहे नेमकी? ओके, कुठल्या लोकेशनला बघताय सर? कुठे? सातवडेला. हा हा, अजूरला बघताय का तुम्ही? आता मी पाठवलं तर आहे का इंटरेस्ट तुमचा? चालेल चालेल. तुम्ही राहायला कुठे असतला? ओके ओके. आणि कसं राहण्यासाठीच बघताय का तुम्ही? सॉरी, ओके. आणि साधारण काय बजेट रेंज आहे इन्व्हेस्टमेंट साठी? आपल्याकडे तर साधारण बघा 750 square feet टू बी एच के आहे आणि तो साधारण 65 lakh पर्यंत जातो. हो हो, 67. हा, ऑल इन्क्लुझिव्ह आहे सर. ठीक आहे सर. ओके, माझं नाव अर्चना भालेराव.
ओके,
हो, थँक्यू सर.